सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटणकर सर.
नमस्कार
सर. आपण किडनी स्टोन बद्दल बोलतोय आणि त्याच्या ऑपरेशन बद्दल तुम्ही सांगितलं होतं की एक तर आता ओपन ऑपरेशन बंद झालेलं
आहे, जवळजवळ बंद झालं,
हा, आणि दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करणं सुरू झालेलं आहे. तर याच्यातही काही प्रकार असतात का आणि ते कसे ठरवले जातात?
तर याच्यामध्ये दोन उपचार पद्धती मला सांगता येतील. एक दुर्बिणीचे उपचार आणि बाह्य उपचार पद्धती. बाह्य उपचार पद्धती म्हणजे लिथोट्रिप्सी नावाचा एक प्रकार पूर्वीच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होता की ज्यामध्ये रुग्णाला एका प्लॅटफॉर्मवर झोपून खालून वेव सोडून तो खडा फोडला जायचा. परंतु असं लक्षात आलं की ह्या पद्धती लिथोट्रिप्सी ह्या उपचार पद्धतीचे सक्सेस रेट ज्याला म्हणू तो साधारणतः 70% असतो. पूर्वी जेव्हा हे दुर्बिणीचे उपचार उपलब्ध नव्हते त्यावेळेला ही पद्धत खूप लोकप्रिय होती, पण आता ती काहीशी मागे पडलेली आहे. आता जे उपचार आहे ते दुर्बिणीच्या साह्याने केले जातात. दुर्बीण ही खडा पाहण्यासाठी वापरली जाते आणि त्याच्यावर लेझर किंवा तत्सम किरणांचा मारा करून खडा फोडला जातो. आता यामध्ये एक जी पद्धत ज्याला आपण PCNL म्हणजे जेथे किडनी असेल त्या पाठीमधून एक छोटस छिद्र पाडून किडनीच्या पोटातून खड्यापर्यंत जाणे आणि खडा फोडणे ही PCNL पद्धत झाली. त्याच्यामध्ये आता खूप बदल झालेले आहेत की ज्याला आपण स्टँडर्ड PCNL म्हणूया किंवा मायक्रो म्हणजे छोटस किंवा अल्ट्रा म्हणजे त्याच्यापेक्षा छोटस, म्हणजे दुर्बिणीचे आकार आता खूप छोटे छोटे होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे 1 ते 1.5 मिलीमीटरचा होल पाडून तो खडा काढला जातो. ह्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खडा फोडणे आणि खडाचे तुकडे काढणे हे दोन्ही उपचार पद्धती केल्या जातात.
अच्छा,
तर या ठिकाणी आणखीन एक उपचार पद्धती सांगायची राहिली ती म्हणजे जसे मी आता सांगितले की पाठीमधून छिद्र घेऊन खडा पाडणे, त्याचप्रमाणे नैसर्गिक मूत्रमार्गातून दुर्बीण घातली जाऊन किंवा त्याच्यापेक्षा आधी नवीन जी आता पद्धत आलेली आहे ज्याला म्हणतो RIRS म्हणजे मूत्रमार्गातून किडनीपर्यंत एक सापासारखी वळणारी दुर्बीण घालून खडा फोडला जाईल, ही एक नवीन उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे.
बरोबर.
की ज्यामध्ये शरीरामध्ये कोणताही छेद न घेता खडा फोडला जातो आणि मग तो व्हायला जातो.
बर सर, याबद्दल तुमच्याकडनं अजूनही जाणून घ्यायचंय, पण त्याआधी श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास नक्की संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. सर, हे जे ऑपरेशनचे प्रकार आहेत हे डॉक्टर डिसाइड केले जातात का तुम्ही पेशंट वरती सोडता की तुम्हाला काय पद्धतीने ऑपरेशन करायला हवंय?
तर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या दृष्टिकोनात दुर्बीण आणि लेझरचे उपचार हे सर्वात यशस्वी ठरले जातात. त्यानंतर खड्याचा आकार म्हणेन मी किती मोठा आहे, लोकेशन म्हणजे जागा कुठे आहे, त्यानंतर मग कुठल्या दुर्बिणीचा वापर करायचा, जसं मी म्हटलं की PCNL पद्धतीचा वापर करा, मायक्रो PCNL असेल किंवा RIRS किंवा मूत्रमार्ग दुर्बीण हे खडा काढायचा, हे मी पेशंटला समजावून सांगतो आणि त्याला हेही सांगतो की माझ्या दृष्टिकोनातून ही उपचार पद्धती ही सर्वात चांगली आहे आणि कमी त्रासायची ह्याचा निर्णय मी घेऊन तो पेशंटला सांगत असतो.
अच्छा सर, यातला अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते की कमीत कमी किती वयाला आणि जास्तीत जास्त किती वयाला ऑपरेशन करणं तुम्ही प्रेफर करता?
मी स्वतः माझ्या प्रॅक्टिसमध्ये 3 महिन्याच्या बाळाचा देखील खडा मी काढलेला आहे दुर्बिणीचा. हो, त्यासाठी दुर्बिणीचे उपचार करण्याची गरज लागली होती. आणि त्याचबरोबर तुम्ही जर मला विचारलं की किती वयापर्यंत, म्हणजे साधारणतः वय वर्ष 97 पर्यंत देखील खड्याचं ऑपरेशन मी आम्ही स्वतः यशस्वी केलेलं आहे.
डॉक्टर, या किडनी स्टोन बद्दल खरं तर जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, पण आजच्या भागाची वेळ संपत आली तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल.
धन्यवाद.
श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी तुमच्याही मनात काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर सुरेश पाटणकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.